नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ नमो भवाय च रुद्राय च नमः, शर्वाय च पशुपतये च नमो, नीलग्रीवाय च शितिकंठाय च नमः, कपर्दिने च व्युक्तकेशाय च नमः, सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो, गिरिशाय च शिपिविष्टाय च नमो, मीढुष्टमाय चेषुमते च नमो, ह्रस्वाय च वामनाय च नमो, बृहते च वर्षीयसे च नमो, वृद्धाय च संवृद्ध्वने च नमो, अग्र्याय च प्रथमाय च नमः, आशवे चाजिराय च नमः, शीघ्रियाय च शीभ्याय च नमः, ऊर्म्याय चावस्वन्याय च नमः, स्रोतस्याय च द्वीप्याय च नमो, ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः, पूर्वजाय चापरजाय च नमो, मध्यमाय चापगल्भाय च नमो, जघन्याय च बुद्धियाय च नमः, सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो, याम्याय च क्षेम्याय च नमः, उर्वर्याय च खल्याय च नमः, श्लोक्याय चावसान्याय च नमो, वन्याय च कक्षाय च नमः, श्रवाय च प्रतिश्रवाय च नमः, आशुषेणाय चाशुरथाय च नमः, शूराय चावभिन्दते च नमो, वर्मिणे च वरूथिने च नमो, भिल्मिने च कवचिने च नमः, श्रुताय च श्रुतसेनाय च
श्रीराम। आजचं मनोगत सद्भक्त गिरीश गोरे सादर करणार आहे। तो सॉफ्टवेअर इंजिनियर असून त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे। त्याला 2001 साली परमपूजनीय स्वामीजींचा अनुग्रह लाभला। मंडळाच्या ऑडिओ व्हिडिओ समिती, सामान्य आण समिती आणि अतिशय नियमित भुगाव साधना शिबिरात सहभागी होणारा उत्साही युवा साधक कार्यकर्ता आहे। आपण त्याचं मनोगत ऐकूया।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। जीवनाच्या केंद्रस्थानी असलेल्या आपल्या केंद्राबद्दल आणि मनोभावाच्या केंद्रस्थानी असलेल्या आपल्या सद्गुरूंबद्दल खरं तर मी कितीही बोलू शकेन। मनोगत मांडताना सहज असं वाटले की या दोन्ही संस्था म्हणजे केंद्र आणि सद्गुरू यांचा विलक्षण उपकार जो जीवनावर झाला, साहजिकच जे ऋण निर्माण झालं त्याचा निर्देश यावर काही सांगावे। मनोगत असल्याने अपरिहार्यतेने व्यक्ती म्हणून बोललं जाईल, पण ह्या उपक्रमाचा उद्देश ऋण निर्देश हाच आहे। हे सर्व मिळून सगळं स्वामीजींचं आहे, सद्गुरूंचं आहे, असाच माझा मनोभाव आहे। साहजिकच पहिल्यांदा ज्या गोष्टींमुळे मला केंद्राचा आणि सद्गुरूंचा लाभ झाला असावा त्याबद्दल काही सांगतो। मी 1-2 वर्षांचा असताना माझ्या आईने आदरणीय नाना महाराज तराणेकर यांची रामनामाची दीक्षा घेतली। आईचा सात्विक पिंड तर आहेच, पण पुढे जाऊन ज्ञानेश्वरी समजावी म्हणून तिने ज्ञानेश्वरी हाच विषय घेऊन मराठीत MA डिग्री प्राप्त करून घेतली। तिला परमार्थाची खरी जिज्ञासा होती। तसेच लहानपणापासून मला तिने अनेक संस्कार वर्गांमध्ये आणि आध्यात्मिक उपक्रमांमध्ये वागविले। साधारण 10-12 वर्षांचा असताना अशाच एका उपासना केंद्रात ध्यानाची आणि माझी ओळख झाली। केंद्रामध्ये येण्यामध्ये आईची सत्वशीलता आणि परमार्थ शोध ही प्रमुख कारणं म्हणावी लागतील। तसेच माझे वडील जरी परमार्थ प्रेमी नसले तरी परमार्थ विरोधीही नव्हते. मुख्य मला शिस्त लावण्यात आणि माझ्या शिक्षणाबाबत ते फार तत्पर होते. त्यांच्याकडून लहानपणी मी अनेक कारणांवरून चांगलाच मार खाल्लाय. या शिस्तीचा आणि माराचा उपयोग आजही होतोय असे जाणवते. त्यांच्या संगीत प्रेमामुळे मात्र घरात सकाळी उठा उठा हो सकळीक, वाचे स्मरावा गजमुख किंवा पैल तोगे काऊ कोकत आहे अशा मधुर स्वरांची कानावर पडत असत. तसेच मला रात्री निसताना मैया मोरी मै नही माखन खायो किंवा इतना तो करना स्वामी अशी भजनं ऐकून झोपायची सवय लागली. माझ्या दोनही आजी आजोबांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. आई वडील दोघेही नोकरी करत असल्याने आणि दोनही आजोळ ही पक्के शेजारी असल्यामुळे त्यांचा सर्वांचा मला जवळून सहवास लावला. श्रद्धा भाव सगळ्यांसाठी करणं, दुसऱ्यांसाठी दुसऱ्यांना देणं आणि दिलदारता असे अनेक संस्कार त्यांच्याकडून झाले असे मला वाटते. अजून एक जीवनावर प्रभाव पाडणारा संस्कारित करणारा घटक म्हणजे मला लाभलेले शिक्षक. एक ना अनेक शिक्षकांकडून मला खूप विश्वास आणि प्रेम लाभलं. उदाहरणार्थ दहावीत असताना मी आणि अमरेश हतवळणे सरांकडे जात असू. त्यांच्याकडे अभ्यासासाठी गुरुकुलासारखी पद्धत होती. क्लासची साफसफाई करणे, महिन्यातून एकदा तो धुवून काढणे इत्यादी कामं आम्ही तिथे करत असू. जेथे आपण ज्ञान ग्रहण करतो तिथे बिनभोभाट सेवा करायची असते असा नकळत संस्कार मला तिथे झाला असं वाटतं. सर कधी सर्व वर्गाला रागवण्यासाठी माझ्या एकट्याचे नाव वापरत असत, म्हणत गिऱ्याला काही कळत नाही. ते मला गिऱ्या म्हणत, गिऱ्याला काहीही अक्कल नाहीये. मलाही याचे कधीही वावगे वाटले नाही. शिक्षकांना दूरदृष्टीने काय साधायचे आहे आणि आपण कसे माध्यम बनू शकू याचा विचार मी नेहमी करत असे. मी सरांचा त्यामुळे अधिक प्रेम ओढवून घे. ते कधीकधी मला प्रेमाने घट्ट मिठी मारत आवळून घेत आणि अगदीच अनावर झालं तर ते माझे केस हे दातांनी ओढत असत. वाहत्या प्रेमाचा ज्यांना अनुभव आहे त्यांना ह्यात काहीच आश्चर्य वाटणार नाही. आई, वडील, आजी आजोबा आणि शिक्षक या चार घटकांचे प्रेमळ संस्कार आणि दैवम चैवात्र पंचमम या पाच गोष्टी एकत्र आल्या आणि परिणामस्वरूप 14-15 व्या वर्षी माझा प्रवेश अशा संस्थेत झाला ज्याचे यथार्थ वर्णन स्वामी स्वरूपानंद असे करतात. दाविते ज्ञान भानुते अज्ञान तम नाशिते सुख शाश्वत जी देते ती विद्या मिळवू. इथे वेगळं सांगायला नको, ती संस्था म्हणजे आपलं हे केंद्र. माझी मनापासून ही भावना आहे की ह्या संस्थेमधील प्रत्येक धुळीकण याचे आजन्म ऋण मजवर आहे. केंद्रामुळे हे ठसले की जीवनाचे ध्येय शेवटच्या श्वासापर्यंत उत्क्रांत होण्यात आहे. तसेच शाश्वत ध्येयाच्या वाटेवर मार्गक्रमणा हेच सुख. कुठूनच कुठे जाणे नाही म्हणून पोचणे देखील नाही, तरी दररोज स्वतःशीच एक प्रकारे स्पर्धा करीत स्वसुखात प्रवेशायचे असे धडे येथे मी गिरवायला मिळाले, गिरवायला मला आता मिळतात. येथे दाखल झाल्यावर ध्यान आणि ज्ञानेश्वरीची गोडी लागण्यात पंकजदादांचा मोठा वाटा आहे. पुढे पंकजदादांच्या गाडीत बसून आम्ही स्वामीजींच्या राहळकर मंदिरातील प्रवचनासाठी जात असू. आजही ज्याप्रमाणे वडील मुलाची काळजी वाहतील त्याप्रमाणे त्यांना माझी काळजी असते. त्यांनी मोठ्या खुबीने अलगदपणे मला स्वामीजींकडे सोपविले असाच माझा भाव आहे. या काळातच जीवनात कलाटणी देणारी घटना घडली, ती म्हणजे 14 जुलै 2001 साली झालेला स्वामी मकरंदनाथांचा अनुग्रह. स्वामीजींनी कृपाळ होऊन मला आपलेसे करून घेतले. आज जर स्वामीजींबद्दल भाव व्यक्त करायचे झालेच तर असे म्हणावेसे वाटते, तूच आम्हासी धरिले पदकमली लोळविले तुझी या प्रेमा उपमा नाही म्हणवनी शरण तुझी हे पायी. सुरुवातीला स्वामीजींच्या काही वचनांनी त्यांच्या जीवनदृष्टीने मनाचा एकदम वेध घेतला. स्वामीजी म्हणत, कुठलंही संकट आपल्यापेक्षा मोठे नसते, संकटांना नजरेत नजर मिळवून समोर जायचं असतं. माझ्या सर्वात आवडते वचन म्हणजे, मी कधीच हरलो नाही कारण मला काहीच जिंकायचे नव्हते. असे खूप काही सांगता येईल, त्यांचे स्तवन करायचे झाल्यास मी वाहवत जाईन, तरी काही गुणवैशिष्ट्यांवर बोलणे जरूर आहे. स्वामीजी, आपल्या सद्गुरूंबरोबर म्हणजे स्वामी माधवनाथांशी झालेली वैचारिक एकरूपता थक्क करणारी असामान्य आहे. स्वामी माधवनाथांनी देह ठेवल्यावर आपली माया अपार्टमेंट्समध्ये काय व्यवस्था असावी हे आपण त्यांचे लिखित प्रकाशात येण्या अगोदरच जाणले. ते नेहमी म्हणत असत की संपूर्ण घरं केंद्रात आली पाहिजेत. आजी आजोबा, आई वडील आणि मुलं अशा तीनही पिढ्या केंद्रात एकत्र येत आहेत असे घडले पाहिजे. आज आपल्याला अशी अनेक घरं खरोखरच आढळून येतात. हे असं होण्यामध्ये निश्चित आपल्या कार्याची योजना आणि सद्गुरूंचा मनोभाव ओळखून त्यांची केलेली अंमलबजावणी हेच कारण आहे. आज आपण व मधुराई, मंदार केदार, प्राजक्ता आरोही आणि चिमुकल्या राधारमा देखील एकत्र केंद्रात दिसतात. पाहताना स्वामी माधवनाथांना काय तोष झाला असेल. स्वतःच्या घरापासूनच आपण आदर्श निर्माण केलात. आपण निःसंशय त्यांचे लाडके का होता हेच पुन्हा सिद्ध झाले. माझ्यासारख्या अनेक साधकांना प्रत्यक्ष स्वामी माधवनाथांचे दर्शन घडले नाही, मात्र त्यांचा सर्व वैचारिक आणि प्रत्यक्ष सहवासाचा वारसा आपण माझ्यासारख्यांसाठी खुला केला. त्यामुळे स्वामी माधवनाथांचे हृदगत समजून घेण्याचा आणि त्या प्रकाशात गोष्टी पाहण्याचा चांगला सराव झाला आहे. तरीही मला सर्वात प्रिय अशी आपली गोष्ट म्हणजे श्री ज्ञानेश्वरीवरील आपली सलग प्रवचने. आपण लावलेले मुख्यतः ज्ञानोबांच्या अभंगावरील किंवा ज्ञानेश्वरीमधील ओव्यांचे सुयोग्य अर्थ. सर्वात आवडती ओवी म्हणजे, मजहृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू, म्हणवनी विशेषे अत्यादरू विवेकावरी. सामान्यत या ओवीचा अर्थ सद्गुरूंना हृदयात ठेवणे म्हणजेच विवेक इतकाच प्रतीत होतो. पण स्वामीजी आपल्याकडून उमगले की विवेकावरी म्हणजे खरंतर विवेकापेक्षाही जर काही महत्वाचे असेल तर सद्गुरूंचा प्रत्यक्ष सहवास. हा सहवास ज्ञानोबांना देखील अतिजवळून लाभला. सद्गुरू म्हणजे अप्लाईड विवेक. सद्य परिस्थितीत पारमार्थिक म्हणून काय करता येईल हे सद्गुरूच सांगू शकतात. स्वामीजी, माझाही व्यक्तिशः हाच अनुभव आहे. नाथांघरची उलटी खूण हे जर खरं असेल, म्हणजे ते खरं आहे, तर नाथांच्या घरी म्हणजे सद्गुरूंसमोर प्रत्यक्ष प्रबोधन करता समोर प्रत्यक्ष बसावे लागेल. सद्गुरूंना आपल्याला प्रत्यक्ष प्रबोधन करताना, संवाद साधताना, कार्य करताना पाहूनच सूक्ष्म गोष्टींचे आकलन होऊ शकेल. प्रत्यक्ष सद्गुरूंपुढे राहिल्याने ज्ञानदानाचे कार्य खऱ्या अर्थाने पूर्ण होते हे अक्षरशः खरे आहे. आपण आपला वेळ माझ्यासारख्या साधकांसाठी देता ह्याचा फार उपकार जीवनावर आहे. अशा प्रकारे अनेक गहन अर्थ स्वामीजी आपल्या सान्निध्यात उलगडत जातात. शिष्याच्या देहबोली पाहून तदनुसार प्रबोधनाचे काम सद्गुरू करीतच असतात. माझ्यासारख्यासाठी प्रबोधन करताना आपल्याला अधिकच क्षीण झाला ह्याची मला कल्पना आहे. दररोज सकाळी मी आपले स्मरण करतो तेव्हा आपली ध्यानस्थ मूर्ती डोळ्यासमोर उभी राहते. प्रार्थनेत स्वामी स्वरूपानंद पुढे म्हणतात, धर्मादि पुरुषार्थाते येते साक्षरता जिथे, सार्थ साक्षरता भेटे ती विद्या मिळो इथे. मला निःसंशय असे वाटते की सध्या भारतवर्षात सोहम ध्यान साधनेत पारंगतता प्राप्त करून घेतलेले विरळा संतांपैकी आपण एक आहात. साक्षरतेला सार्थकता देण्याची किल्ली ही ध्यानातून जाते अशी माझी श्रद्धा आहे. आपले प्रवचन हाच खरा मात्र आकर्षणाचा विषय. इतका की देहाचा मृत्यू कसा यावा ह्याचे वैयक्तिक चिंतन देखील मला आपल्या प्रवचनाकडे घेऊन येते. नेहमीप्रमाणे मी पहिल्या रांगेत प्रवचनाला बसलो आहे. भगवद्गीता आपल्या व्यक्तिमत्वाची नवी उंची गाठत आहे. श्रेयो ही ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानम विशिष्यते किंवा कर्मण्य कर्मय पश्येत अकर्मणीच कर्मय किंवा विहाय कामान्य सर्वान उमांशरती निःस्पृहा यापैकी कुठल्या तरी श्लोकावर आपलं निरूपण चालू आहे. आपली वाणी देखील बोली अरूपाचे रूप दावीन या शब्देवर बरसत आहे. या सर्व गोष्टी इतक्या योग्य रीतीने जुळून येतात की अद्वैत बोध नांदत आहे. मोठे स्वामी देखील प्रसन्न होतात. त्यांना आता राहावे ना म्हणून ते प्रकट झालेले आहेत. ज्यांना स्मरून आपण कित्येक दशके ही सेवा करीत आहात ते दोन हात उंचावून उभे ठाकले आहेत सगळे आवाक. आणि जाताना मात्र सहज त्यांचे लक्ष पहिल्या रांगेत बसलेल्या माझ्याकडे जाते. व ते बरोबर येण्याचा इशारा करतात. मी आपल्याकडे परवानगी म्हणून पाहतो आणि स्वामींची आज्ञा म्हणून त्यांच्याबरोबर आनंदाने निघून जातो. बस इथेच हे कल्पना विश्व थांबून जाते. असो, आजच्या घडीचा विचार केला तर सद्गुरूंचं ऋण संतांचं केंद्राचं ऋण एवढेच काय ते बाकी आहे. आज या घडीला अजून काही मिळवायचं नाही. बरं तक्रार करायची म्हटलं तर ज्ञानोबांच्या राज्यात तक्रार तरी काय करणार. जिथे ज्ञानोबांनी केली नाही तिथे आपण तक्रार करण्याचा प्रश्नच येत नाही. ज्ञानोबांनी शांती क्षमापूर्ण जीवन झाल्याचे म्हटले आहे. त्यावर समाजाकडून त्यांच्यावर जे आघात झाले त्यामुळे क्षमा हा भाव त्यांनी पसंत केला असावा. स्वामी माधवनाथ एका अभंगात असं म्हणतात ते धन्य जनी संसारी मनी शांती दया ज्या नितरे. शांती दया या दोन भावांवरच आता जीवन राहिलेले आहे किंवा चालू आहे असे ते म्हणतात. ते सद्गुरू होते त्यामुळे करुणेने दयेने राहणे त्यांना ओघ प्राप्त. यालाच धरून असे म्हणावसे वाटते की आम्हा सर्व साधकांच्या जीवनात आपण प्रदान केलेली आत्मोपम्य शांती आणि वर्णिलेलं ऋण ऋणाबद्दलची जाण एवढीच उरावी. तरी ह्या तरी दोन गोष्टी ज्या राहतील त्या म्हणजे शांती आणि ह्या ऋणस्मरणात आमचं संपूर्ण जीवन व्यतीत व्हावं. या ऋणातून उतराई अशक्यच. मात्र त्याच्या स्मरणात राहून व्यापक हेतूने कालक्रमणा घडावी. स्वामीजी आपल्या सान्निध्यात असे घडेल ह्याचा संपूर्ण विश्वास वाटतो. मधुराईंबद्दल खूप काही सांगता येईल. मात्र थोडक्यात सांगायचे तर स्वामीजींचे सर्वोत्तम शिष्यत्व मी त्यांच्यात पाहतो. स्वामीजींना कसे वागणे अपेक्षित असावे हे जाणण्यासाठी त्यांचे अनुकरण जरूर आहे. अजून वेगळेपणाने मागावे असे खरेच काही नाही. तरी मनोगत आहे. मागण्याची संधी आहे असे म्हणाल तर स्वामीजी गेली काही वर्षे व्हॉइस रेसमुळे आपले बोलणे मर्यादित व तुलनेने कमी करण्यात आले. दिवाळीच्या कार्यक्रमात आपण नियम मोडून तसा सकाळी सर्वांशी संवाद साधलात आणि मी पूर्ववत परत सगळ्या केंद्रात बोलण्याची मनीषा देखील व्यक्त केली. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याला अनुमोदन दिले. इथे बसलेल्या डॉक्टर साधिका मला कदाचित रागवतील पण सर्वांतर्फे मी अशी इच्छा व्यक्त करतो की आपल्या स्वरयंत्राला पूर्ववत बळ प्राप्त व्हावे आणि नित्यनेमाने पूर्वीसारखे आपले बोल कानावर पडावेत. तरी आपण बोलणार आणि आम्ही सुधारणार हाच तर एक नेम आहे. अशी मार्गक्रमणा करीत करीत आनंदी जन्म जी घेते आनंदे विश्व कोंदते आनंदे लीन जी होते ती विद्या मिळवू इथे. असे या अनोख्या विद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्याचे होवो ही आपल्याच चरणी प्रार्थना करून मी माझे मनोगत थांबवतो. हरिओम.
श्रीराम. सर्वसाधकांना नम्र विनंती आहे आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावं. तसंच आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत.
स्वामीजी म्हणायचे की पोतं हलवलं की अजून धान्य बसतं, त्याचा प्रत्यय मला इकडं भगिनी वर्गाच्या इकडं जास्त आला. गिरीशचं मनोगत खरं म्हणजे त्याच्या प्रती काढून सगळ्यांना वाटण्याच्या जोग झालं असं मला वाटतं. कसं मनोगत असावं याचा तो उत्तम नमुना म्हणून त्याच्याकडे नक्की पाहता येईल. त्याने जी आल्यापासून म्हणजे तो केंद्रात येतोय तेव्हापासून तसं म्हटलं तर छोट्या मोठ्या सगळ्या सेवांमध्ये तो सहभागी झाला. विवाहाच्या बाबत असं म्हणतात की स्वयंपाक हा पतीच्या पोटात शिरण्याचा मार्ग आहे असं लग्नाबद्दल म्हणतात, तसं संतांच्या दरबारामध्ये सेवा हा आत येण्याचा खरा मार्ग आहे. तर्क नाही, बुद्धी नाही, तर्क कौशल्य नाही, तटस्थ नियमितता देखील नाही आणि गिरीश जसा यायला लागला तसा मी पाहतो आहे की तो काही ना काहीतरी सेवेमध्ये सतत सहभागी झालेला आहे. आणि गिरीश सर की इथं खूप मुलं आहेत, अवधूत तुम्ही देखील तसेच आहात की जे इथं समज प्राप्त झाल्यानंतर मोठे झाल्यानंतर, अवधूतचं नाव घेतलं म्हणून सांगतो की तो त्याला समजतही नव्हतं तेव्हापासून केंद्रात येतोय इतका लहान होता, पण जसं स्वतंत्र समज निर्माण झाली आणि आपणहून केंद्रात यायला सुरुवात झाली तसं तुमच्यासारखी कितीतरी मुलं खरंच इथं सेवा करताना मला दिसली. गिरीशच्या सेवेचं त्यांनी असं सांगितलं कोण शिक्षक हातवळणे सरांकडे, हातवळणे सरांनी केवळ इथं येऊन शिकायचं असा शिरस्तान न ठेवता ती खोली झाडणं, तिथं झाडपूस करणं असं सगळं मुलांकडून करून घेतलं. ज्ञानार्जन करायचं असेल तर तिथं सेवा करायला पाहिजे हा धडा तिथं त्याला मिळाला. आणि मला माझी आठवण झाली की आमच्या वर्गामध्ये 10-10 मुलांचे गट करून आम्ही तेलीआळीतून शेण घेऊन यायचो, बादल्यांमधून शेण आणायचं, गोठ्यामध्ये जाऊन शेण आणायचं रस्त्याने वाहून ते कालवून आधीची काही मुलं तिथं झाडत असत. व्हरांडा आणि वर्ग हा झाडून व्यवस्थित करून शेणाने सारवून घ्यायचा आणि त्या दिवशीचा जो वर्ग असेल तो इतर मुलं सगळी बाहेर वर्गाच्या बाहेर उन्हामध्ये किंवा झाडाच्या सावलीमध्ये असा शिक्षक घेत असत आणि ती 10 मुलं ते काम करत असत असं आलटून पालटून सगळ्या मुलांना तिथं काम करायला लागायचं. मी मराठी शाळेमध्ये शिकलो, सरकारी जीवन शिक्षण मंदिरामध्ये जिल्हा परिषदेच्या, आणि मला असं वाटतं की हातमोजे पायमोजे टोप्या मुलांना मातीही लागायला नको, मुलं जायच्या आधी धूळ वर्गातली सगळी निघालेली असली पाहिजे, आमच्या मुलांना ॲलर्जी इन्फेक्शन होता कामा नये, अशा संस्कृतीत आत्ता आपण आहोत त्यामुळे तुम्हाला कल्पनाही येणार नाही पण याचा जीवनाकरता किती लाभ होतो, याचा जीवनाकरता अप्रतिम लाभ होतो. आणि गिरीशनी इथं येऊन जे काही सेवेचं सांगितलं तर त्याचं इंगित त्याच्यावर झालेल्या संस्कारामध्ये आहे. मी प्रवचन करतो आहे, विहाय कामान या सर्वान पुमांश्चरती निस्पृहा, किंवा श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया, किंवा श्रेयो ही ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यानम विशिष्यते, किंवा आश्चर्यवत पश्यती कश्चिदेनम आश्चर्यवत वदती तथैव चान्या. आणि स्वामीजी आलेले आहेत, त्यांना ते प्रवचन खूप भावत आहे आणि सगळे अवाक होत आहेत. ही तुझी प्रतिभा मला खूप भावून गेली. स्वामी स्वरूपानंद माधवनाथांना असं म्हणालेले होते की तुम्ही जी ज्ञानेश्वरीवर प्रवचन करता ती माझी सेवाच आहे असं म्हणालेले होते. आणि त्या प्रवचनांना मी नित्य उपस्थित असतो, म्हणजे मनाने उपस्थित असतो असं म्हणाले. कोणीतरी म्हणत आहे की तुम्ही प्रवचन करता आहात आणि त्याच्यात स्वामीजी आले. माझा असा भाव असतोच की प्रवचन करत असताना आदिनाथांपासून सगळे पूर्वसुरी त्यांच्या आशीर्वादाने आपण प्रवचन करतो आहोत, किंवा ते आपल्याला बोलवत आहेत, पण त्यांच्यापैकी कोणी आलं, आपले सद्गुरूच आले, ही कल्पना खूप चांगली आहे. आणि जाताना ते त्याला घेऊन गेले, चल माझ्याबरोबर म्हणाले आणि मी संमती दिली. इतना तो करना स्वामी जब प्राण तनसे निकले. अखेरीला जेव्हा प्राण निघून जातील तेव्हा जातील, ते प्रत्येकाच्या बाबत घडणारच आहे. पण मी अनेक नमस्कारांच्या वेळेला स्वामीजींना प्रत्यक्ष केलेल्या नमस्कार केला आणि आपण इथंच देहानी खरंच संपलो एक अर्ध्या मिनिटामध्ये, पाव मिनिटामध्ये, 15-20 सेकंदामध्ये आपण देहानी गेलो आणि स्वरूपानी त्यांच्याशी एकरूप झालो असा खरा खुरा भाव अनुभवलेला आहे. आणि असं माझ्याबाबत शेकडो वेळेला झालं, कारण मी 76 साली त्यांच्याकडे आलो, 77 साली अनुग्रह घेतला, 96 साली त्यांनी देह ठेवला, 21 वर्षांचा सहवास त्यांचा आणि माझा असा झाला. आणि अशी ही नमस्कार देखील युक्तीनी साधना म्हणून करता येते असं जेव्हापासून मला कळलं तेव्हापासून तर नक्की असे अनेक क्षण मला भाग्यानी अनुभवता आले. पण शुक्रवार पेठेमध्ये आमच्या घरी वर जिने चढून तिथं होत असे ते, इथं जर कोणी आलं तर खालीच त्याला अडवलं जातं, कुठं चालला, कोणाकडं, आत्ता नाही वेळ म्हणून परत पाठवलं जातं. तिथं तसं काही नव्हतं. एक माणूस सरळ वर आला आणि मधुराताईंकडे पाहून त्यांचं फेस रिडिंग करायला सांगायला लागला. कुतूहल म्हणून मीही तिथं उभा राहिलो तर माझंही सांगायला लागला आणि मला म्हणाला की तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही गुरु आहात, तुम्ही उपदेश करता असं मला म्हणाला. याला कसं कळलं, मी सहजच आम्ही सगळेच जमलो, तो प्रत्येकाचं सांगत होता, माझं सांगत असताना म्हणाला की तुम्ही प्रवचन करत असताना तुम्ही जाणार असं म्हणाला. मोठं भाग्याचं मरण तुम्हाला येणार आणि त्यामुळं तर तुमची कीर्ती फार मोठी पसरणार असं म्हणाला. हे इतकं मी आठवत नाही, जेव्हा असे विषय निघतात तेव्हा सहज आठवतो, असं असल्यामुळं गिरीश मृत्यू कोणाचा कसा येईल माहीत नाही, जे तसं घडेलच असं काही सांगता येत नाही, पण तसं घडलं तर मला आवडेल असं मी सांगतो. पण तुमच्यासारख्यांनी मात्र, तरुण मुलांनी माझ्यानंतर पुष्कळ राहावं, मी असताना जाऊ नये. योग्य वेळेला प्रत्येकालाच जायचंय, किंवा भगवत इच्छेनी किंवा सद्गुरूंच्या इच्छेनी प्रत्येकालाच जायचंय. ही भावना जी आहे की आपण सत्कर्म करत असताना आपला देह पडतो आहे, ही भावना खूप चांगली आहे. जसं काशीचं जावे नित्य वदावे असं म्हणावं, मग आयुष्यभर जरी गेला नाही तरी तो मृत्यू उपरांत काशीला जाईल नेहमी म्हणत असल्यामुळं. सदा तद्भाव भाविता हा, आपल्याकडे खेडोपाडी राहणाऱ्या लोकांना कुठं काशीला जायला मिळेल, पण ते काशीला जाऊ असं म्हणत असं त्यांनीच पुण्यवान होऊन गेले. तसं याच्याकडे पाहावं. एक प्रश्न आलेला आहे, कालच्या तुमच्या प्रवचनावरून असं वाटलं की सद्गुरूंच्या सगुण रूपाबरोबर राहूनही आपला मीपणा जायला हवा आणि निर्गुणाशी तदाकारतेनेही आपला मीपणा जायला हवा, हे पटलं असं ते म्हणतात. ज्ञानेश्वर महाराजांचे तसे झाले, त्यांनी ओवीच लिहिलेली आहे ना, त्याच्यावर मी निरूपण केलं म्हणून प्रश्न आला असावा. ते म्हणतात की आमचे तसे होत नाही, त्यांची स्तुती होऊ शकत नाही, त्यांच्यापुढे मौन म्हणजे स्वरूप प्रतीतीमध्ये आम्हाला राहता येत नाही. त्यांच्या उत्तरांना प्रतिवाद केला जातो, आपण कोणीही नाही असे अहंकार विरहित त्यांच्या समोर राहता येत नाही. हे सर्व आम्ही कसे साधावे आणि असं केल्यामुळं सद्गुरूंना कसा तोष होतो असे प्रश्न विचारलेले आहेत. ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरूंच्या सगुण रूपाबरोबर राहूनही राहून आपला मीपणा गेला असं या 18व्या अध्यायामध्ये तैसा तूते जेथ मी स्मरे तेथ मीपणा मी विसरे मग जाकळीला ढेकरे तृप्तू जैसा अशी ओवी लिहिलेली आहे. मी जेव्हा तुम्हाला स्मरतो, सद्गुरूंना स्मरणं म्हणजे सद्गुरूंच्या रूपाला स्मरणं, त्यांच्या सगुण रूपाला स्मरणं, त्यांच्या गुणांना स्मरणं. मी जेव्हा तुम्हाला स्मरतो तेव्हा त्या स्मरणामध्ये तुम्हीच माझे सार सर्वस्व होऊन जाता, तुमचं सगुण रूपच सार सर्वस्व होऊन जातं. आणि ते इतक्या टोकाला तुम्ही सार सर्वस्व होता की माझा मीपणा त्या स्मरणाने नाहीसा होतो. आणि तुमच्या स्वरूपाला जर मी जेव्हा जेव्हा स्मरतो तेव्हा त्या स्वरूपाशी मी तदाकार होऊन जातो, मी एकरूपता साधतो. एकरूपता साधल्यामुळे देखील मी मीपणानी उरत नाही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. अशा दोन्ही प्रकारांनी आणि याला सर्वस्वी कारण आपण आहात, म्हणजे तुमचं सगुण रूप हे त्याचं कारण आहे आणि तुमचं निर्गुण रूप हेही त्याला कारण आहे. सोमकांतु निज निर्झरी चंद्रा अर्घ्याधिक न करी. सोमकांत मणी स्वतःच पाझरतो, निज निर्झरी स्वतः पाझरून चंद्राला अर्घ्य अर्पण करतो. करत नाही, करतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ते तोची अवधारी करवी की जी, पण याची खुबी चंद्राच्या ठिकाणी आहे, नाहीतर तो काय पाझरेल. नेणो कैसी वसंत संगे अवचित या वृक्षाची अंगे फुटती, तई हे तयाही जोगे धरणे नोहे. वसंत ऋतू आला की अचानक वृक्षाला पालवी फुटायला सुरुवात होते. मग वृक्ष स्वतःला आवरून घेऊ शकत नाही. वृक्षाला पालवी फुटते पण ती करणी वसंत ऋतूची आहे. पद्मिनी रवी किरण लाहे मग लाजे कवण. कमळावर सूर्य किरण येऊन पडली की मग आपली सगळी मुग्धता सोडून ते जसं मोकळेपणाने फुलतं, स्वतःला प्रगट करतं, मग त्याला स्वतःला आवरायची म्हणजे लाज धरायची काहीच कारण राहत नाही. का जळे शिवतले लवण आंग भोले. का पाण्याचा मिठाला स्पर्श झाला जळे शिवतले लवण, की मिठाचा खडा आपलं अंग सोडूनच देतो, विरून जातो पाण्यामध्ये. तैसा तू ते जेथ मी स्मरे, तसं मी जेव्हा तुम्हाला स्मरतो तेव्हा तुमच्या योगाने मी पण मी विसरे. म्हणजे सद्गुरूंच्या योगाने, त्यांच्या सगुणाच्या स्मरणाने माझा देह अहंकार जातो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तुम्ही निर्गुण स्वरूप तुमचं ते जर आठवायला गेलं तरी माझा मीपणा निघून जातो. आणि मग पुढं ते असं म्हणतात, सत्यची तुझ लागी स्तुती न देखो जी जगी, मौना वाचूनी लेणे अंगी सुसीनामा. मात्र तुमची स्तुती होऊ शकत नाही हेही तेवढंच खरं आहे, कारण स्तुती करायची झाली तर ती प्रकृतीची होते, उपाधीची होते प्रकृती म्हणजे, आणि त्या उपाधीपासून तुम्ही सर्वस्वी वेगळे आहात. त्यामुळे स्तुती होऊ शकत नाही. तुम्हाला माय बाप असं जर म्हटलं, तुम्ही एकसारा आत्मस्वरूप आहात, तर माय बाप ही एक प्रकारे उपाधी राहील, त्याच्याकरता तुमच्यापेक्षा वेगळं आम्हाला अपत्य व्हायला लागेल. तुम्हाला जर गोसावी म्हटलं तर चाकर व्हायला लागेल आम्हाला. जी झाले नी पाई के आले ते गोसावी पण केवी बोले, ऐसे उपाधि उशीटले काय वर्णू। चाकर जरी म्हणायचं तरी तो चाकर शिल्लक राहायला पाहिजे ना। इथं माझं मीपणाच जिथं जातो तेव्हा तुम्हाला माय आणि बाप काय म्हणणार आणि गोसावी काय म्हणणार, हे सगळं उपाधीमध्ये मोडतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। म्हणून ते असं म्हणतात की स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई, आणि माझी कल्पना या ओवीला धरून प्रश्न विचारलाय। तुमची स्तुती होऊ शकत नाही, कारण स्तुती ही उपाधीची होते, प्रकृतीची होते, देहाची होते, आणि तुमच्या आत असणाऱ्या बोधामुळे देहाला अशा प्रकारे झळाळी आलेली आहे, गुण प्रगट झालेले आहेत। त्या गुणांची स्तुती केली तर आत्मस्वरूपाची स्तुती होत नाही, ही अडचण आहे। आणि तुम्ही म्हणजे आत्मस्वरूप आहात, तुम्ही म्हणजे प्रकृती नाही, असं असल्यामुळं तुमची स्तुती होऊ शकत नाही। त्यांनी असं म्हटलं की आमचं असं होत नाही, ज्ञानेश्वर महाराजांचं झालं पण आमचं असं होत नाही। न होण्याचं कारण असं आहे की त्यांच्या योगाने आपण तसे उल्हसित व्हायला हवेत ना, जे स्वतःला देखील विसरून, जसा मिठाचा खडा पाण्याचा स्पर्श झाला की नाहीसाच होतो, तसं सद्गुरूंच्या समोर नाहीसं व्हायला आम्ही तयार नाही, ही आमची अडचण आहे, म्हणून आमचं तसं होत नाही। स्तुती अशा करता होऊ शकत नाही, त्यांची स्तुती होऊ शकत नाही किंवा आम्ही करू शकत नाही, पण आम्ही स्तुती करायला जातो आणि स्तुतीमध्ये धन्यता मानतो। त्यांची स्तुती केल्यानंतर आम्हाला कितीतरी लोक येऊन सांगतात की तुझं गुरुस्तवन फार छान झालं, आणि आपल्याला असं वाटतं की किती वाचलेलं होतं, किती आठवलेलं होतं, बरं झालं, कितीतरी लोकांना आवडलं असं आम्ही म्हणतो। आम्हाला हे लक्षात येत नाही की आम्ही केलेल्या स्तुतींनी त्यांची स्तुती झालेली नाहीये, जे ज्ञानेश्वर महाराजांच्या लक्षात आलं। आम्ही तयारीही करतो आणि नंतर प्रशंसेचीही अपेक्षा करतो आणि त्या प्रशंसेने आम्ही समाधानीही होतो, पण हा सगळाच व्यवहार तिथं चालतच नाही याची आम्हाला कल्पना येत नाही। कारण तुमच्या स्वरूपाच्या सापेक्ष त्याच्या समोर तुमची स्तुती जरी केली तरी न केल्यासारखंच ते राहतं, त्याच्यात तुम्ही सापडत नाही। आणि त्यांच्या पुढे मौन म्हणजे स्वरूप प्रतीतीमध्ये देखील राहता येत नाही, त्यांच्या पुढे मौन राहता येत नाही म्हणजे स्वरूप प्रतीतीत राहता येत नाही। पण मी यांना असं सांगेन की स्तुती करता करता शेवटी ज्ञानेश्वर महाराजांचं हे लक्षात आलंय, नवव्या अध्यायापासून स्तुती करायला सुरुवात केली, प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला सद्गुरु स्तवन केलं, या 18व्या अध्यायाच्या नंतर सद्गुरु स्तवन करण्यासाठी गीताच शिल्लक नाही राहिली, हा शेवटचा अध्याय त्याच्यावर केलेलं सद्गुरु स्तवन आहे। सद्गुरु स्तवन भरपूर केलं आणि मग लक्षात आलं की तुम्ही स्तुतीत सापडत नाही, मला मी इतका प्रफुल्लित होतो, माझं मी पणच नाहीस होतं, तुम्हाला माय की बाप किंवा गोसावी असं कितीही म्हटलं तरी असं म्हणण्यासाठी उपाधीने मलाही शिल्लक राहायला लागेल, जर असं म्हणायचं असेल तर। पण आता माझी तशी इच्छा नाही, आता मला माझं मीपण राखण्याची इच्छा नाही, आपल्याला या भूमिकेवर यावं लागेल, साधक म्हणून प्रयत्न करायला लागेल। ते म्हणतात त्यांच्या उत्तरांना प्रतिवाद केला जातो, ही तर आपली पद्धत आहे। सद्गुरूंच्या युक्तिवादाला प्रतिवाद करायचा नाही असं जर आपण ठरवलं, पण कोणीही बोललं तर प्रतिवाद करणं हा आपला स्वभाव होऊन बसलाय, म्हणून सद्गुरूही अपवाद होत नाहीत। कोणीही बोललं तरी आमचं वर शब्द असतोच, त्यामुळं सद्गुरूंच्या ठिकाणी ते होतं। लहानपणी असं शिकवलं जायचं की तुझं बरोबर असो किंवा चूक असो, जर तुझ्या आजीनी सांगितलं, आईनी सांगितलं, वडिलांनी सांगितलं, आजोबांनी सांगितलं, तर त्यांना तू शहाणपण शिकवू नको बाबा। कदाचित तुझं बरोबर असेल, पण तू त्यांना शहाणपण शिकवायचं नाही, तुम्ही चुकताय असं म्हणायचं नाही। हे संस्कार माझ्यावर झालेले नाहीयेत असा त्याचा अर्थ आहे। एकदम सद्गुरूंच्या बाबत कसं वापरता येईल? कितीही अपराध असेल तरी देखील महाभारतात उदाहरण आहेत की वडील बंधू आहेत त्यांच्यासमोर नाहीच बोलायचं, युधिष्ठिर आहे त्याच्यासमोर नाही बोलायचं। आपण आपलं कितीही बरोबर असलं तरी तो करेल तेव्हा आपण खाली मान घालून गप्प बसायचं। यामुळं अर्जुन ज्ञान सांगण्यासाठी पात्र झाला, द्यूत खेळत असताना सगळ्यांना समजत होतं की हा काय करतोय, एकेकानी प्रतिज्ञा देखील घेतल्या चिडून की मी याची मांडी फोडीन, मी याला युद्धात ठार करेन, पण भावाबद्दल काही नाही, काहीच नाही। आणि त्या प्रसंगाचा त्यांनी परत कधी उल्लेखही केला नाही। हे संस्कार आहेत की मोठी मंडळी सांगत असताना, मग ती ज्ञानी नाहीयेत, म्हणजे सद्गुरूंच्या तुलनेने वडील ज्ञानी नाहीयेत, पण त्यांच्याशी वाद नाही घालायचा, एवढं साधं तंत्र आम्ही सांभाळलेलं नाहीये। संस्कारांची गरज आहे, नुसती ज्ञानेश्वरी ऐकायला जाऊन काय छान लिहिलंय असं म्हणून चालणार नाही। जर हे आमच्या जीवनात उतरवायचं असेल तर तारतम्याने लक्षात येईल की माझे वडील जे सांगतायत किंवा आजोबा जे सांगतायत तसं नाहीये, पण तसं नाहीये हे वाद घालून त्यांना पटवून त्यांना निरुत्तर करणं हा आपला उद्योग नाही हे समजलं पाहिजे। मी काल म्हटलं तसं व्यावहारिक जगातली माहिती आहे, एखाद्या वेळेला सद्गुरूंची माहिती आहे त्याच्यापेक्षा तुमची अपडुटेट असू शकेल, पण थांबायला शिकलं पाहिजे। जसं वडिलांपुढे थांबायला शिकला नाही मग तो सगळीकडे असाच करणार, मग प्रत्येकाला हरवण्यात सुख असतं ना। जास्त चांगला प्रतिवाद करण्यामध्ये जास्त सुख असतं। विषयांतर करून सांगतो की प्रमोद महाजन ते गेल्यानंतर त्यांच्याबद्दल खूप लिहून आलं, त्याच्यामध्ये एका ठिकाणी ते असं म्हणतात की मी माझी एक सवय होती की कोणीही काही म्हटलं तर त्याच्यातले योग्य जे आहे ते ठीक आहे, पण जे अयोग्य आहे त्याच्याबद्दल मत नोंदवायचं आणि प्रतिवाद करायचा आणि त्याला हरवायचं, म्हणजे आपलं म्हणणं त्याला मानायला लावायचं, अशा प्रकारे मी वर्तन करत असे। आणि कालांतराने माझ्या असं लक्षात आलं की आर्ग्युमेंटमध्ये मी जिंकत होतो पण मित्र मी गमावत होतो असं त्यांनी म्हटलंय। मी आर्ग्युमेंट जिंकत होतो पण मित्र गमावत होतो। तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या आई वडिलांना दुरुत्तर करून तर त्यांच्या मनामध्ये तुमच्याबद्दल कायम तुम्ही लक्षात घ्या की तुमची मुलं आहेत ती मोठी झाली तरी तुमच्या पक्षी ती लहान आहेत असाच तुमचा भाव असतो. बरोबर आहे. अगदी ती सगळ्या बाबतीत जरी मोठी असली तरी आई वडिलांना ती लहान आहेत असं आणि ते तसंच त्याच्याशी वर्तन करत असतात, बोलत चालत असतात. तिथं त्यांच्या मनात एक गाठ बसते, एक गाठ बसते, एक गाठ आपण ठेवून देतो की त्यांना सांगितलं, त्यांना बजावलं, त्यांना आपण निरुत्तर केलं, कारण मला जास्त व्यवस्थित माहिती होती, बस एवढं एकच माझं कारण होतं. पण त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल गाठ निर्माण झाली आणि माझ्या मनामध्ये त्यांना हे माहीत नव्हतं त्यांच्यापेक्षा आपण याबाबतीत सरस होतो हे रजिस्टर झालं. आई वडिलांच्या बाबत मी म्हणतोय, शाळेतल्या शिक्षकांबद्दल मी म्हणतोय, मग सद्गुरूंबद्दल विचार करा. याचा अर्थ सद्गुरू गाठ ठेवतात. तुमच्या अहंतेमुळे तुम्ही ज्ञानाला पात्र होत नाही. तुम्ही जे काही सद्गुरू हे त्यांच्या जसे देहात असतात तसं सर्वत्रच ते तत्व भरून राहिलेलं आहे. तुमची अहंता याच्यातून वाढत जाते हे तुम्हाला लक्षात येत नाही, त्यामुळे तुम्ही ज्ञानाला अंतरता, मीपणा सोडायला कठीण जातो, तो सुटतच नाही. मग त्यांच्यापुढे मौन राहणं म्हणजे ते ज्या स्वरूपस्थितीमध्ये आहेत त्या स्वरूपस्थितीमध्ये आपण जाणं. एकदा रमण महर्षींना तिथं एक विश्वस्त संस्था नंतर निर्माण झाली, मग एक मंदिर किंवा काय जी व्यवस्था ती सगळी झाली, खूप लोक वाढले की ते अपरिहार्य असतं, तसं तिथं झालं. आणि मग प्रत्येक कामाच्या वेळेला हा असं म्हणतो आणि तो तसं म्हणतो, मग एक देव्हारा करायचा आहे तर असा करायचा का तसा करायचा, पुढे चौक बांधायचा आहे त्या चौकाला कंपाऊंड करायचं का नाही करायचं, का कंपाऊंड नाही केलं तर अजून थोडी संख्या वाढली तर पुढे लोक बसू शकतील, कंपाऊंड केल्यावर बांधा परत पाडा, असे वादविवाद, असे संघर्ष म्हणा किंवा मतभेद निर्माण झाले विश्वस्त संस्थेमध्ये. आणि मग शेवट असा होतो की त्यांच्यात मार्ग निघाला नाही तर मग रमण महर्षींकडे जायचं. रमण महर्षींकडे आले, काय करायचं आता, की मी माझं जे सांगणं आहे तर ते फाइंड आउट हू एम आय असं आहे, हे मंदिर आणि नक्षी की करायची, नक्षीदार करायचा देव्हारा का करायचा नाही, आणि कंपाऊंड आत्ता करायचं का करायचं नाही, तुम्ही लक्षात घ्या की मी काय म्हणतो आहे ते आणि तुम्ही मला काय विचारायला येत आहे ते याच्यातच अंतर आहे, असं ते म्हणाले. कारण विश्वस्त होण्याचा देखील अहंकार आहे, आपण निर्णय घेण्याचा देखील अहंकार आहे. त्यांच्या उत्तरांना प्रतिवाद केला जातो. आपण कोणीही नाही असं अहंकारविरहित राहता येत नाही, त्यांच्या समोर अहंकारविरहित राहता येत नाही. त्यामुळे हे सगळं साधायचं कसं असं विचारलेलं आहे. त्याच्यातून याच्याकरता मी जसं आत्ता म्हटलं तसं आपल्या स्वतःला आवरून एका मर्यादेमध्ये ठेवून, विनयामध्ये ठेवून, नम्रतेमध्ये ठेवून, सद्गुरूंबरोबर एक आणि जगताबरोबर दुसरं असंही न करता, कारण ही आपल्याला सवय जगतात निर्माण झाली आहे आणि सद्गुरूंच्या समोर आपोआप कशी बदलणार, नाही बदलू शकत. असं असल्यामुळं तसं वर्तन जर करता आलं तर सद्गुरूंसमोरही करता येईल. म्हणून अशा प्रकारच्या वर्तनाची सवय जडवूनच घ्यायला लागेल. असं केल्याने सद्गुरूंना कसा तोष होतो? सद्गुरूंना काही लाभ होणार नाहीये. तुम्ही नमस्कार केल्यामुळे त्यांच्यावर ते मोठे होणार नाहीयेत, त्यांच्यावर तो उपकार नाहीये. तर तुमची नम्रता तुम्हाला परमार्थामध्ये उपयोगी येणार आहे. तुम्ही त्यांच्याशी प्रतिवाद केल्यामुळे तुमच्या ठिकाणी प्रतिवादाचा दुर्गुण निर्माण होणार आहे आणि न केल्यामुळे तुम्ही ज्ञान घ्यायला पात्र होणार आहात. त्यांच्याकडून ज्ञान प्रसृत होतच असतं. ते ज्ञान घ्यायला आपण अशाकरता पात्र नसतो की आपण हम भी कुछ है असं दाखवायला जातो आणि ते ज्ञान ग्रहण करण्यात अडथळा होतं. म्हणून असं केल्यामुळे सद्गुरूंना कसा तोष होतो? आता कोणी यांनी गिरीशनीच मनोगतात सांगितलं की कोणाही मुलाला जर बोलायचं असेल तर गिर्याला ते म्हणायचे. तसं भाऊसाहेब महाराज नाही, अंबुराव महाराजांना उमदीकर महाराज कोणाला काही सांगायचं असेल तर अंबुरावांच्या निमित्ताने कधी कधी सांगायचे. किंवा सगळ्या लोकांदेखत किती वेळेला अपमान करावा पण इतरांना समजावं म्हणून कसं उभं राहावं हे देखील तुला कळत नाही, पण त्यावेळेला अजून 10 लोक तसे उभे असायचे, पण त्यांना बोललं तर काही नाही, व्यक्तिमत्वाचा अपमान होतो, आंतरव्यक्तीचा अपमान होतो. व्यक्ती चांगलं शिकायला आलेली असते पण अपमानित झाल्यामुळं ती तशीच निघून जाते. तिच्या सुधारण्याच्या प्रक्रियेमध्ये आपण अडथळा नको राहायला याची काळजी उमदीकर महाराज घेत होते, म्हणून अंबुराव महाराजांना बोलत होते. मी तुम्हाला जर काही म्हटलं तर तुम्हाला राग येईल आणि तुम्ही इथं येण्याचं बंद झाल्यामुळं तुमचा फायदा होणंही टळेल. तसंही न होता तुम्हाला काही बोलायचं असेल तर कोणातरी एका व्यक्तीला धरून बोलायचं आणि तुम्हाला समजलं तर पाहायचं बाकी काय. असं उमदीकर महाराज करत होते आणि अंबुराव महाराज त्यांच्या बोलण्याचं साधन बनून राहिलेले होते आणि त्यांनी सद्गुरूंना तोष होत होता. अशा प्रकारे स्तुती काही न बोलणे, पूजा काही न करणे, सन्निधी काही न होणे तुझ्या ठाई. खरं म्हणजे तुमची स्तुती होऊ शकत नाही. हे सगळं ज्ञानेश्वर महाराजांना समजलं आणि त्यांनी आपल्यापर्यंत पोचवलं. काहीही न करणं जे उपचारांनी तुमची पूजा होऊ शकत नाही आणि सन्निध काही होऊन राहण्याने तुमचं सान्निध्य लाभत नाही. मीपणामुळं तुमचं सान्निध्य लाभत नाही, मग 24 तासही तुम्ही त्यांच्याबरोबर असे नाटका. हे त्यांना समजलं आणि त्यांनी ते आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. आपल्या जीवनात ते कसं उतरवायचं? आपल्याला आपल्या जीवनावर कठोर प्रयत्नच करायला लागतील. आपल्या सवयी बदलायला लागतील. ध्यानामध्ये सखोलता आणायला लागेल. मौन गा तुझे राशी नाव, तुझ्या राशीला बांधलेलं तुझं नाव मौन हे आहे. तर त्या मौनाचा म्हणजे आत्मस्वरूपी स्थिर राहण्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. मग मौनाचा दागिना तुम्हाला शोभतो असं आपण म्हणू। स्तुती तर करायचीच आहे, पण स्तुती केल्यामुळं मगाशी मी म्हटलं तसं आपण काय छान बोललो हे आठवत राहायचं नाहीये, कारण हे बोलणं बोलू तसंच विरून जातं, सद्गुरु स्वरूपापुढे त्यांची स्तुती होऊ शकत नाहीये हेही लक्षात घेऊन बोलायचं आहे। जसं ज्ञानेश्वर महाराज पुढेच म्हणतात, परी जिंतीले जैसे भुली पिसे आलापू घाली तैसे वानू ते माऊली उपसहावेत वा। पिशाच्यानी धरलं भ्रम झाला तर तो जसा बडबड बडबड करतो बोलत राहतो तशी माझी वाणी बोलते आहे। त्यामुळे मी तुमची स्तुती करतोय, तुम्ही स्तुतीत सापडत नाही हे मला माहिती आहे, पण कृपा करून तुम्ही ही स्तुती आता सहन करा असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। त्यामुळे हे अशा प्रकारे आपण आपल्या वर्तनामध्ये समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले असं समर्थ म्हणतात। हे आपल्याला समजलं आता, आता आपल्या वर्तनात कसं येईल आणि ते सद्गुरूंच्या समोर नव्हे। स्वामीजी कधी कधी म्हणजे त्यांच्यासमोर सगळेच नम्र असल्यामुळं त्या व्यक्तीची अनेक 10 जणांजवळ चौकशी करायचे आणि त्यांना खरं चित्र समजायचं, कारण त्यांना सगळेच पायावर डोकं ठेवून नमस्कार करणार, तुमच्या कृपेनी झालं म्हणणार, तुमच्या आशीर्वादाने छान चाललंय असं म्हणणार, पण तो बाहेर कसा बोलतोय चालतोय हे याला त्याला त्याला असं सहज विचारायचं की त्यांच्या कानावर यायचं, हे दोन्ही चित्र पाहून तो कुठं आहे ते बरोबर त्यांना कळायचं। म्हणून या वर्तनाची किल्ली केवळ सद्गुरूंच्या समोर आहे असं नाही तर सर्वत्र आहे, तर सद्गुरूंच्या समोरही हे आणता येईल आणि तसं आपण करूया, कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये परमार्थ मुरवायचा आहे, आपल्याला खरंखुरं जीवन हे जर जगायचं असेल तर अशा प्रकारे राहिल्याखेरीज पर्याय नाहीये आणि आपण ते करू। हे होण्यासाठी सद्गुरू सहाय्यभूत आहेत, त्यांची कृपा आहे, त्यांच्या कृपेच्या बळावर तर आपण ते करणार आहोत। हरी ओम तत्सत। हरी हरी हरी। एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू। हरी 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 हरी। ज्ञानोबा माऊली बोला पुंडलीक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय, जय जय रघुवीर समर्थ। हरि हरि।